सुपरहिट 93.5 फॅरड एफ एमवर श्रुती आहे तुमच्यासोबत. गॅरका शोमध्ये सुपरहिट गप्पा सुरू आहेत आणि या गप्पांमध्ये काही प्रश्न अगदी जेन्युइन असतात रे. हो म्हणजे हा प्रश्न मलाच पडतो की काय असं मला वाटायचं, पण असं नाही आहे. हा प्रश्न आलिया भट्टला सुद्धा पडला आहे आणि तो दीपिका पडुकोनच्या बाबतीत आहे. दीपिका पडुकोन कशी काय इतकी सुंदर दिसू शकते एअरपोर्टवर येताना, जाताना किंवा सिटीमध्ये फिरताना. म्हणजे आपण जेव्हा प्रवासावरनं येतो तेव्हा आपला काय साधारण अवतार असतो, म्हणजे आपण आरशात बघितलं तर जोरात किंचाळू शकतो किंवा नाही असं करून, किंवा सच मी ये मैं हूँ असं आपल्याला होऊ शकतं साधारण. अर्थात आपले जे मोड आहेत ट्रान्सपोर्टचं ते वेगळे आहेत, त्यांचे वेगळे आहेत, हे सगळं खरं आहे. पण तरीसुद्धा इसीलिए तो सेलिब्रिटी सेलिब्रिटी होते यार. और खुद सेलिब्रिटी यानी कि आलिया भट्ट ये पूछ रही है दीपिका पडुकोन को कि कैसे तुम इतनी सुंदर दिख सकती हो एयरपोर्ट पर या फिर किसी जर्नी से वापस आते वक्त. आय हाय, चलो इसका जवाब तो दीपिका ही देगी एक दिन. पण आता सध्या लॉकडाऊन फेजमध्ये खूप जणींनी हे सुंदर दिसण्याचं जे तंत्र आहे ना ते घरात शोधून काढलं आहे. हां, म्हणजे घरात मध आहे, दही आहे, मुलतानी माती आहे, चंदन पावडर आहे, हळद आहे, डाळीचं पीठ आहे, हे सगळं असताना सुद्धा हे आपण इतके दिवस का केलं नाही, हा प्रश्न आता त्यांना पडतो आहे. सो इसके फायदे व एक्सपिरियन्स कर रहे, अच्छी बात आहे. चलो अच्छी बात आहे, देर आहे दुरुस्त आहे. 93.5 फॅरड एफ एम बजाते रहो.